चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानात 2 दशकांनंतर पुन्हा सुरू झाला पसरूर साखर कारखाना। पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये असणारा साखर कारखाना जवळपास 2 दशकांपर्यंत बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाला आहे। कारखान्यात जवळपास 20 वर्षांनंतर गाळप सुरू होणार असल्यामुळे इथले शेतकरी आनंदी झाले आहेत। मोठ्या कालावधीपर्यंत बंद राहिलेल्या पसरूर साखर कारखान्यात मोठी हालचाल दिसून आली। ऊस शेतकरी मोठ्या संख्येनं आपला ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घालून साखर कारखान्यांपर्यंत पोहोचू लागले आहेत। याबरोबरच कारखान्याच्या नव्या प्रबंधनानं नव्या वर्षाच्या सुरुवातीला औपचारिक रूपामध्ये ऊस गाळप हंगामाची सुरुवात केली आहे। हा कारखाना प्रांतीय सरकार आणि इतर लोकांबरोबर विवादास्पद विक्री, पुनर्विक्री, खरेदी आणि पुनर्खरेदीसह विभिन्न वादांच्या कारणांमुळे जवळपास 2 दशकांपर्यंत बंद होता। कारखान्याच्या नव्या प्रबंधनाद्वारा ऊस शेतकरी आणि कामगारांच्या हितांची आणि अधिकारांची रक्षा करण्याची मोठमोठी वचनं दिल्यानंतर सरकारनं याला क्लीन चिट दिली, ज्याच्यानंतर औपचारिक रूपात कारखान्यात ऊस गाळप सुरू झालं आहे। बरीच वाट पाहिल्यानंतर कारखाना सुरू झाल्यानंतर या परिसरातील ऊस शेतकरी खुश आहेत। 20 वर्षांनंतर कारखान्याच्या बाहेर ऊसानं लादलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या आणि ट्रक यांची रांग लागली आहे। सियालकोट, जफरवाल, शकरगड, सरगोधा, दसका, किला, कलारवाला, जोहराबाद आणि लाहोरसह पंजाब आणि सिंध प्रांतातील काही भागातून शेतकरी ऊस घेऊन इथं येत आहेत।